सर्वेभ्यो नमस्कारः। सिद्धान्तकौमुद्याः अजन्तपुल्लिङ्गप्रकरणे त्रिंशः भागः, एप्रिल् मासस्य द्वादशः दिनाङ्कः। येनाक्षरसमां नायमधिगम्य महेश्वरात् कृत्स्नं व्याकरणं प्रोक्तं तस्मै पाणिनये नमः। वाक्यकारं वररुचिं भाष्यकारं पतञ्जलिं पाणिनिं सूत्रकारं च प्रणतोऽस्मि मुनित्रयम्। मुनित्रयं नमस्कृत्य तदुक्तिः परिभाव्य च वैयाकरणसिद्धान्तकौमुदीयं विरच्यते। अजन्तपुल्लिङ्गप्रकरणे उकारान्ताः पुल्लिङ्गाः समाप्ताः। उकारान्तपुल्लिङ्गेषु शम्भुशब्दः साधारणशब्दः, हरिशब्दवत् घिसंज्ञाप्रयुक्तानि कार्याणि भवन्ति। ततः क्रोष्टुशब्दः, क्रोष्टुशब्दस्य वैशिष्ट्यं तृज्वद्भावः। क्रोष्टु इति शब्दः वस्तुतः तुन् इति उणादिप्रत्ययान्तः, तस्य तृज् प्रत्ययान्तत्वं नास्ति, तथापि तृज्वद्भावः अतिदिश्यते। असम्बुद्धौ सर्वनामस्थाने परे नित्यं तृज्वद्भावः तृज्वत्क्रोष्टुः इति सूत्रेण। सु औजस् अम् औ इत्येतेषु प्रत्ययेषु परेषु क्रोष्टुः तृज्वत् भवति। तृज्वत् इत्युक्ते किम् इति प्रश्नः। तृज्वत् इत्युक्ते यथा तृच् अथवा तृजन्तः, येन प्रत्ययग्रहणे तदन्ताग्राह्याः इति परिभाषया, तृच् इत्युक्ते तृजन्तः, यथा यथा तृजन्ताः तथा भवति इत्यर्थः। यथा तृजन्ताः इत्यनेन किं गृह्यते? इदानीं कर्तृ इत्यस्ति, करोति इति कर्तृ, तदपि तृजन्तं। पचति इति पक्तृ, तदपि तृजन्तं। सो क्रोष्टुशब्दस्य स्थाने कर्तृशब्दो वा पक्तृशब्दो वा प्रयोक्तुं शक्यते वा? जस्ट् बिकास् हि सेस् तृज्वत्, केन् वी से दट् द क्रोष्टु विल् गेट् रूप लैक् एनी तृजन्त फोर्म्? केन् इट् बि कन्वर्टेड् टु कर्तृ आर् पक्तृ? नो, वि से इट् इस् क्रोष्टृ। सो वै वै शुड् how do we decide that it has to be kroshtru and not any other trijanta? Because Panini has not said kroshtu becomes like kroshtru, or he did not say that dukara is replaced by rakara. He just said trijvat, it becomes like a trijanta form. Now this trijanta, which trijanta? Should it be the trijanta of kroshtu, which is kroshtru, or any other trijanta? It's a question. I mean, it may seem a bit silly. I mean, when we know it is obvious that it has to be kroshtr, but why is it so obvious? Is there any paribhasha which governs this, or how do we say that it has to be kroshtr shabda? So we take the meaning. Always an adesha is the same which can convey the meaning of the sthani. Right? Whenever we are replacing some sthani with an adesha, the meaning will not change. Grammar will change only the form, of the word, right? The physical form and not the meaning. Vyakaranena shabdanam eva vyatyaha kriyate. Shabdanam api vyatyaha na kriyate. The shabda is as it is. But when we are studying vyakarana prakriya, it is the word form, the physical form, which is changed and not the meaning of the word. Right? So the meaning has to remain same whenever we replace sthani with an adesha. This is called antarya, right? So this is in response to the question which Suji asked yesterday from the Bhaini. Kya antarya hai or something. It should have struck me then. I don't know why it did not. It's very obvious. Remember, go back to the Samya Prakarana. Sthane antaratamaha. Right? Sthane prasange sati sadrishatamaha adeshaha bhavati. Antaryam chaturvidham. There are four different types of antarya. Right? Sthanataha, gunataha, pramanataha, arthataha. Sthana sadrishyam yatha ekoenasi. Ikarasya talasthanakasya ikarasya sthane talasthanakaha yakara adeshaha. Sthana guna. गुणतः सादृश्यं यथा वाग्हरिः, झयोः अन्यतरस्याम् इत्यत्र वाग्हरिः इत्यस्ति, हकारस्य पूर्वसवर्णे कर्तव्ये, तस्य बाह्यप्रयत्नाः ये सन्ति तत्समानबाह्यप्रयत्नकः वर्गचतुर्थः आदेशः भवति इति। प्रमाणतः सादृश्यं यथा ह्रस्वस्य ह्रस्वः दीर्घस्य दीर्घः इत्यादिषु अर्थतः सादृश्यम् इत्यस्य इदमेव उदाहरणं दत्तं. त्रिज्वत् क्रोष्टुः, क्रोष्टु शब्द बीङ्ग् रिप्लेस्ड् बै दिस् बयनादेश मीन्स् इट् हेस् टु बी द सेम् मीनिङ्ग्. अर्थतः सादृश्य क्रोष्टृ इति त्रिजन्तस्यैव आदेशो भवति, न तु अन्यस्य कस्यचन त्रिजन्तस्य. Right? We also saw this in Padanomas, where we say Pad is the adesha for what? Is Pada, because of the Artha Sadrishya. That is what we call Arthataha Antaryam. Antaryam Chaturvidham. Sthana, Guna, Pramana, Arthataha. So, Kroshtu Shabdasya, Kroshtru Ityadesha, Trichad Bhave, Arthataha Antaryam. So, Trijvat Kroshtu Ityanena, Sambuddha Sarvanamasthane Pare, Nityam Trijvat Bhavaha. तृतीयादिषु अजादिषु प्रत्ययेषु विकल्पेन त्रिज्यद्भावः. स्टार्टिङ्ग् फ्रम् तृतीया विभक्ति, वेर् एवर् दर् इस् एन् अजादि प्रत्यय, वि हेव् एन् आप्शनल् त्रिज्वद्भाव. वैदसूत्र विभाषा तृतीयादिश्रुचि. सो दिस् इस् आल् विच् हेपन्स् डिरेक्ट्लि वित् क्रोष्टु. वि रिप्लेस् इट् वित् क्रोष्टु. द प्रक्रिया विच् हेपन्स् लेटर् इस् आल् नाट् स्पेसिफिक् टु क्रोष्ट शब्द. इट् इस् वाट् एवर् वुड् हेपन् टु एनी अदर् ऋकारान्त. इदानीम् अपरः प्रश्नः. सो आफ्टर् वी डू आल् दिस् आल् दीस् मेनिपुलेशन्स् इन् सम् केसस् देर् इस् एन् कम्पल्सरि त्रिज्वद्भाव, इन् सम् केसस् देर् इस् एन् आप्शनल् वन्, देर् इस् अ नेचुरल् क्वश्चन् विच् वुड् अरैस्, विच् द बालमनोरमाकार आल्सो रैसस्. ननु त्रिज्वत् क्रोष्टुः स्त्रियां च विभाषा तृतीयादिषु अचि इति त्रिसूत्री व्यर्था. So, Rijyat Kroshtuhu is 7195. In between, we have something called Triyamcha, which says, in Strilinga, there is a compulsory Trijvat Bhava. That is, the Strilinga form of Kroshtu would be Kroshtri. Like Kartru is Kartri, Naptru is Naptri. It gets Trijvat Bhava, it becomes Kroshtru, and then it gets Neep, so it becomes Kroshtri. Okay. So, there are three sutras which give Trijvat Bhava. त्रिज्वत् क्रोष्टुः स्त्रियां च विभाषा तृतीयादिश्रुचि. इयं त्रिसूत्री व्यर्था. इट् इस् वेस्ट्. आल् द त्री सूत्रास् आर् यूस्लेस्. वै शृगालवाचिनोः क्रोष्टृ क्रोष्टशब्दयोः स्वतन्त्रयोः सत्त्वात्. यु हेव् अ सपरेट् क्रोष्टु शब्द विच् इस् अ तुन्नन्त एण्ड् उकारान्त. यु आल्सो हेव् अ सपरेट् त्रिजन्त शब्द विच् इस् क्रोष्टृ विच् इस् ऋकारान्त. So, why do you need this? I mean, why are you doing an optional Trijvadbhava sometimes and saying there is no Trijvadbhava sometimes? Thing is, in all forms, you will have a Rukaranta form because there is an independent Kroshtra Shabda and you have an independent Kroshtra Shabda. So, why are you, what is the point in an optional Trijvadbhava? Right? When you have two form, two different words, you will end up with two different forms. Why do you need a sutra to say there is an optional Trijvatha? At least the compulsory one might make sense. That in the first five, there is no Ukaranta form, there is only Rukaranta form. But the optional one makes absolutely no sense. Since you have two different words, you already have two different forms naturally. Why do you need a sutra to say there are two forms? Iti chet. Shrugalavaj nanu trijvat kroshtuhu striyamcha vibhasha tritiyadishvachi iti trisutri vyartha shrugalavachinohu kroshtru kroshtu shabdayohu svatantrayohu sattvat iti chet shrunu sarvanamasthane striyamcha rudantasyeva kroshtu shabdasya prayogaha. So all this is based on prayoga. It says in sarvanamasthanas and in strilinga, the prayoga is only for the rudanta form. The ukaranta form is not there. Okay. Tritiyadishu ajadishu ubhayasya. From tritiya vibhakti onwards, wherever there is an ajadi pratyaya, ubhayasya, you have both prayoga of both rukaranta and ukaranta. Shasi haladishu cha. In shas and wherever there is a haladi pratyaya, udantasya iva. The prayoga is only for the ukaranta form. You cannot say that I'll take the rakaranta kroshtra shabda and derive all forms. This is not there. There is no prayoga. So, sarvanamasthane striyamcha ridantasya iva kroshtra shabdasya prayoga. Tritiyadishu ajadishu tu ubhayasya ಶಸಿಹಲಾದಿಷು ಚ ಉದಂತಸ್ಯೈವ ಇತಿ ನಿಯಮಾರ್ಥ ತ್ರಿಸೂತ್ರಿ. ಸೊ ದಿಸ್ ದೀಸ್ ತ್ರೀ ಸೂತ್ರಸ್ ಕ್ರಿಯೇಟ್ ದಟ್ ನಿಯಮ ಇನ್ ದ ಪ್ರಯೋಗ. ಇಫ್ ಇಟ್ ಇಸ್ ಸರ್ವನಾಮಸ್ಥಾನ ಆರ್ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ, ವಿ ಯೂಸ್ ಓನ್ಲಿ ದ ರಕಾರ ಅಂತ ಫಾರ್ಮ್. ಇಫ್ ಇಟ್ ಇಸ್ ಹಲ್ ಹಲಾದಿ ಪ್ರತ್ಯಯ ಆರ್ ಶಸ್, ವಿ ಯೂಸ್ ಓನ್ಲಿ ದ ಉದಂತ ಫಾರ್ಮ್. ಓನ್ಲಿ ಇನ್ ಕೇಸ್ ಆಫ್ ಅಜಾದಿ ಪ್ರತ್ಯಯ ಫ್ರಮ್ ತೃತೀಯ ವಿ ಹ್ಯಾವ್ ಬೋತ್ ಉಕಾರ ಅಂತ ಆ್ಯಂಡ್ ರಕಾರ ಅಂತ. ಸೊ ದಿಸ್ ವಾಸ್ ದ ಉಕಾರಾಂತ ಪುಲ್ಲಿಂಗ. ಇದಾನಿಂ ಉಕಾರಾಂತ ಪುಲ್ಲಿಂಗ ದೀರ್ಘ ಉಕಾರಾಂತ. ಸೊ ಉಕಾರಾಂತ ಪುಲ್ಲಿಂಗ ಪ್ರಕರಣ ಇಸ್ ವೆರಿ ವೆರಿ ಈಸಿ ಇಫ್ ಯು ಹ್ಯಾವ್ ಗ್ರಾಸ್ಪ್ ದ ಈಕಾರಾಂತ ಪುಲ್ಲಿಂಗ. ಓಕೆ, ಯದಿ ಈಕಾರಾಂತ ಪುಲ್ಲಿಂಗ ಅವಗತಃ ತರ್ಹಿ ಉಕಾರಾಂತ ಪುಲ್ಲಿಂಗೇಷು ವಿಶಿಷ್ಟಂ ಕಿಮಪಿ ನಾಸ್ತಿ. ಇಸ್ ಅಬ್ಸಲ್ಯೂಟ್ಲಿ ನಥಿಂಗ್ ನ್ಯೂ. ಜಸ್ಟ್ ಲೈಕ್ ಇಫ್ ವಿ ನ್ಯೂ ಇಕಾರಾಂತಸ್, ಉಕಾರಾಂತಸ್ ಆರ್ ವೆರಿ ಈಸಿ. ಅಟ್ ಲೀಸ್ಟ್ ಇನ್ ಉಕಾರಾಂತಸ್ ದೇರ್ ಇಸ್ ಸಮಥಿಂಗ್ ಸ್ಪೆಷಲ್ ಲೈಕ್ ಕ್ರೋಷ್ಟು. ಇನ್ ಉಕಾರಾಂತಸ್ ದೇರ್ ಇಸ್ ನಥಿಂಗ್, ಇಟ್ಸ್ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಎಕ್ಸಾಕ್ಟ್ಲಿ ಅ ಡಿಟೋ ಆಫ್ ವಾಟ್ ವಿ ಡಿಡ್ ಇನ್ ಇಕಾರಾಂತಸ್. ಓಕೆ, ಸೊ ಇಫ್ ಯು ರಿಮೆಂಬರ್ ಇನ್ ಇಕಾರಾಂತಸ್ ವಿ ಹ್ಯಾವ್ ಡಿಫ್ರೆಂಟ್ ಟೈಪ್ಸ್ ಆಫ್ ಇಕಾರಾಂತಸ್. ವಿ ಹ್ಯಾವ್ ಟು ಫಸ್ಟ್ ಡಿಸೈಡ್ ಹೌ ದ ವರ್ಡ್ ಹ್ಯಾಸ್ ಬೀನ್ ಡಿರೈವ್ಡ್. ಓಕೆ, ಸೊ ದರ್ ಆರ್ ಟೂ ಥಿಂಗ್ಸ್ ಟು ಬಿ ಡಿಸೈಡೆಡ್. ಹ್ಯಾಸ್ ಇಟ್ ಬೀನ್ ಡಿರೈವ್ಡ್ ಫ್ರಮ್ ಅ ಧಾತು, ದಟ್ ಇಸ್ ಡಸ್ ದ ಊಕಾರ ಬಿಲಾಂಗ್ ಟು ಅ ಧಾತು ಇಸ್ ಒನ್ ಥಿಂಗ್. ಅಂಡ್ ದ ಸೆಕೆಂಡ್ ಥಿಂಗ್ ಇಸ್ ಡಸ್ ಇಟ್ ಹ್ಯಾವ್ ನದಿ ಸಮಯ, ಯೂಸ್ ತ್ರ್ಯಾಖ್ಯೌ ನದಿ. ಇಫ್ ಇಟ್ ಇಸ್ ದೀರ್ಘ ಈಕಾರ ಅಂತ ಆರ್ ದೀರ್ಘ ಊಕಾರ ಅಂತ, ದರ್ ಇಸ್ ಅ ಚಾನ್ಸ್ ಆಫ್ ಇಟ್ ಬೀಯಿಂಗ್ ಹ್ಯಾವಿಂಗ್ ಅ ನದಿ ಸಮಯ. ಇಫ್ ದ ಒರಿಜಿನಲ್ ವರ್ಡ್ ವಾಸ್ ನಿತ್ಯ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ ದೆನ್ ದೇರ್ ವುಡ್ ಬಿ ನದಿ ಸಮಯ. ಸೊ ಯು ಟು ಡಿಸೈಡ್ ಈಸ್ ದ ಊಕಾರ ಡಿರೈವ್ಡ್ ಫ್ರಮ್ ಅ ಧಾತು, ಆ್ಯಂಡ್ ಸೆಕೆಂಡ್ ಥಿಂಗ್ ಡಸ್ ಇಟ್ ಹ್ಯಾವ್ ನದಿ ಸಮಯ. ಇಫ್ ವಿ ಡಿಸೈಡ್ ದೀಸ್ ಟು ಥಿಂಗ್ಸ್, ಸಾಮಾನ್ಯತಃ ಇಫ್ ಇಟ್ ಇಸ್ ನೀದರ್, ಇಟ್ ಇಸ್ ನಾಟ್ ಡಿರೈವ್ ಫ್ರಮ್ ಅ ಧಾತು ಆ್ಯಂಡ್ ಇಟ್ ಡಸ್ ನಾಟ್ ಹ್ಯಾವ್ ನದಿ ಸಮಯ, ಇಕೋ ಎಣಸಿ ಇತಿ ಎಣ್. ಜನರಲ್ ಎಣ್ ಆದೇಶ ವುಡ್ ಬಿ ಬೈ ಯೂಸಿಂಗ್ ಇಕೋ ಎಣಸಿ. ಸೊ ಇಫ್ ಇಟ್ ಹ್ಯಾಸ್ ನದಿ ಸಮಯ, ಯೂಸ್ ದಾಖ್ಯೋ ನದಿ ಇತ್ಯನೇನ ನದಿ ಸಮಯ ಅಸ್ತಿ ಚೇತ್ ಕಿಂ ಭವತಿ, ತನ್ನಿಮಿತ್ತಾನಿ ಕಾರ್ಯಾಣಿ, ಕಾನಿ ನದಿ ಸಮಯ ಪ್ರಯುಕ್ತಾನಿ ಕಾರ್ಯಾಣಿ, ಅಂಬಾರ್ಥ ನದಿಯೋ ಹ್ರಸ್ವ ಇತಿ ಸಂಬುದ್ಧಿ ಹ್ರಸ್ವ, ಆಣ್ ನದ್ಯಾಹ ಇತಿ ನಿತಾಂ ಆಡಾಗಮ, ಹ್ರಸ್ವ ನದ್ಯಾಪೋ ನುಟ್ ಇತಿ ಆಮಃ ನುಡಾಗಮ, ನೇರಾಂ ನದ್ಯಾಂ ನೇಭ್ಯಃ ಇತಿ ನೇಹೆ ಆಮಾದೇಶ. ಆಲ್ ದೀಸ್ ಫೋರ್ ಆರ್ ನದಿ ಸಮಯ ಪ್ರಯುಕ್ತ ಕಾರ್ಯಾಣಿ. ಸೊ ಇಫ್ ದ ವರ್ಡ್ ಹ್ಯಾಸ್ ನದಿ ಸಮಯ ಇಟ್ ವಿಲ್ ಗೆಟ್ ದೀಸ್ ಫೋರ್. ಧಾತು ಸಂಯಾಯಾಮ್ ಇಫ್ ಇಟ್ ಹ್ಯಾಸ್ ಸಮಯ ಕಾಲ್ಡ್ ಧಾತು ನಾಟ್ ದಟ್ ಇಫ್ ಇಟ್ ಹ್ಯಾಸ್ ಇಫ್ ದ ಉಕಾರ ಒರಿಜಿನಲಿ ಬಿಲಾಂಗ್ಡ್ ಟು ಅ ಧಾತು ದೆನ್ ಲೈಕ್ ವಿ ಹ್ಯಾಡ್ ಇನ್ ಇಕಾರ ಅಂತ ವಿ ಹ್ಯಾಡ್ ಏರನೇಕಾಚ ಸಂಯೋಗ ಪೂರ್ವಸ ವಿಚ್ ಅಪ್ಲೈಡ್ ಫಾರ್ ಎ ಹೆ ಫಾರ್ ಇಕಾರ ಅಂತ ಓನ್ಲಿ ಇಸ್ ಇಕಾರಸ್ಯ. ಹಿಯರ್ ವಿ ಹ್ಯಾವ್ ಅನದರ್ ಸೂತ್ರ ವಿಚ್ ಇಸ್ ಓಹು ಸುಪಿ. This is not vohu, there is no vyanjana here, it is only ohu. U ityasya shashti ekvachane ohu. Right? Osupi ityanena yan. Only the sutra varies, but the conditions for the yanadesha are all the same. Okay? So we have yan adesha by osupi. If the dhatu is ukara anta, there is no sanyoga preceding the ukara, and the anga is anekach. It has many swaras. Yes, the same conditions which were there for Eranekatra Sanyoga Purvasya apply here. So if that is the case, we have Yan by Osupi. Taditaranam Dhatunam. If the Okara belongs to a Dhatu, but there is some condition which is missing. Okay, we said it has to be Anekat, it has to be Asanyoga Purva, etc. If some of these conditions are missing, then Achishna Dhatu Bhruvam Yor Iyang Vano Iti Sutrena Ubang Adesha. Okay, if there is no end, there will be uvang adesha by this sutra. That is all. So decide if it the ukara is from a dhatu or if it has madhiskarya. That's all. If that is done, you can proceed on any of these lines as would apply. Okay. So first word which we are dealing with ukarantas is hu. Okay. We had, if you remember, akarantas, we had a word called haha. Haha and Huhu are the names of two Gandharvas. Haha, Huhu, Shaiva Madhya, Gandharvas, Tridivokasam, Ityamaraha. So it is name of some demigods. Ukarantam Anishpannam Pratipadikam. It is an underived. That is, there is no Prakriti Pratyaya. Okay, Huhu is a ready-made word, which means the Ukara is not from a Dhatu. And since this is not Strilinga, this is a Pullinga Prakarana, there is no Nadi Samya also. Okay. So Kim Bhavati, if you look at the previous thing, it is Iko Yanasi Iti Yanadesha. Sarvatra Ajadishu Iko Yanasi Iti Yan. Okay, you have hu hu hu. So Prateya Ruttam Visagaha hu hu hu. Hu hu au. It is Tata Iko Yanasi Iti Yanadesha. Hu hu au. Hu hu ha. Etc. So Iko Yanasi is overruled in three cases. Okay, by Parasutras. Ikoyanachi is always overruled by three. One is Amipurvaha. If it is the Dvitiya Ekavachana, Am Pratyaya, always Amipurvaha applies. Huhu Am, Huhum. Shas Pratyaya, we always have Prathamayoh Purva Savarnaha. Huhu As, Purva Savarna Dirke, Huhus. Tasmat Sasona Kumsiti Nakpe, Huhun. Okay. And then Ngo, Ni. Saptami Ekavachane, you have hu hu and e. Sorry, this does not apply here. This applies only in ikarantas because the pratyaya is also ikaranta. Okay, so there is no savarna dirgha in e. Hu hu e itasthate yanadesha. Iko yanasi will apply and there is hu vi. Okay, so ami purva rupam shasi purva savarna dirgha. There are only two exceptions to yan. One is purva rupa and the other is purva savarna dirgha. Okay. So again, this is so if you see everywhere, Ajadi Pratyayaschet Iko Yanasi Iti Anadeshaha. You have Hupo, Hupaha, Hupva, Hupve, everywhere. Okay. There are a couple of mistakes in this slide. This is the second while I'll try to correct them. So huhu shabdaha, where you have ajadishu pratyayeshu iko yanachiti yanadeshaha. So you see that huhuaha huhuhu huhuam, there is no nudagama because hraswa nadi aap. If only if it is hraswanta adyanta or abanta, then only nut would apply. So you do not have nudagama. So everywhere you have iko yanachiti yanadeshaha. Kevalam Ami Purva Rupam Shasi Purva Savarna Dirgha. Only two exceptions for when, because it is overruled by Parasutras. Purva Rupa Ami Purvaha and Prathamayo Purva Savarnaha come later than Iko Yanasi. So they overrule Yan and you have two forms, Huhum and Huhum. So this is the general Ukaranta Shabda where there is no Dhatutva and no Nadisamya. Next, Atichamu Shabdetu Nadikaryam Visheshaha. Chamu Atikrantaha Atichamuhu. Chamuhu Nama Sena Ityarthaha. Chamuhu means army. Okay. So Atichamu, Chamu Atikrantaha, he who has crossed the armies or excelled an army, etc., who has conquered a whole army, something is called Atichamu. Okay. Now Chamu is a Nitya Strilinga Shabda. Ukarantaha Nitya Strilingaha. Yustyakhyo Chamu Shabdasya Ukarantatvat Nitya Strilingatvat Yustyakhyo Nadi Iti Nadi Samya. ಸೊ ಇಟ್ ಹ್ಯಾಸ್ ನಥಿ ಸಮಯ ಓನ್ಲಿ ಚಮು ರಿಮೆಂಬರ್ ದಟ್ ಇಸ್ ದ ಚಮು ಶಬ್ದ ವಿಚ್ ಇಸ್ ನಿತ್ಯ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ ಆ್ಯಂಡ್ ಹ್ಯಾಸ್ ನದಿ ಸಮಯ ಅತಿ ಚಮು ಇಸ್ ನಾಟ್ ನಿತ್ಯ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ ವೆನ್ ಎವರ್ ಯು ಹ್ಯಾವ್ ಬಹುವ್ರೀಹಿ ಇಟ್ ಆಲ್ವೇಸ್ ಎಕ್ಸಿಸ್ಟ್ ಇನ್ ಆಲ್ ತ್ರೀ ಲಿಂಗಸ್ ಬಿಕಾಸ್ ಐ ಮೀನ್ ಇಟ್ಸ್ ದ ನೇಚರ್ ಆಫ್ ಬಹುವ್ರೀಹಿ ಯು ಕ್ಯಾನ್ ಈದರ್ ಸೇ ಚಮು ಮತಿಕ್ರಾಂತ ಚಮು ಮತಿಕ್ರಾಂತ ನಾಟ್ ಜಸ್ಟ್ ಬಹುವ್ರೀಹಿ ಎನಿ ಥಿಂಗ್ ವೆರ್ ಇಟ್ ಬಿಕಮ್ಸ್ ಎನ್ ಉಪಸರ್ಜನ ಬಿಕಾಸ್ ದಿಸ್ ಇಸ್ ನಾಟ್ ಎಕ್ಸಾಕ್ಟ್ಲಿ ಬಹುವ್ರೀಹಿ ದಿಸ್ ಇಸ್ ತತ್ಪುರುಷ ಬಟ್ ಸ್ಟಿಲ್ ಚಮು ಅತಿಕ್ರಾಂತ ಇಟ್ ಇಸ್ ನಾಟ್ ಚಮು ಶಬ್ದ ವಿಚ್ ಹಸ್ ಪ್ರಾಧಾನ್ಯ ಹಿಯರ್ ಚಮು ಇಸ್ ಗೌಣ ಇಟ್ ಇಸ್ ಹೀ ಹೂ ಹ್ಯಾಸ್ ಎಕ್ಸೆಲ್ಡ್ ಹೂ ಇಸ್ ಬೀಂಗ್ ಟಾಕ್ಡ್ ಅಬೌಟ್ ಬೈ ದ ವರ್ಡ್ ಆ್ಯಂಡ್ ನಾಟ್ ದ ಆರ್ಮಿ ಇಟ್ ಸೆಲ್ಫ್ ಓಕೆ ಸೊ ವೆರ್ ಎವರ್ ದೇರ್ ಇಸ್ ಗೌಣತ್ವ ಆರ್ ಅಪ್ರಾಧಾನ್ಯ ದೇರ್ ಕ್ಯಾನ್ ಬಿ ಎನಿ ಲಿಂಗ ಇಟ್ ಕ್ಯಾನ್ ಬಿ ಚಮು ಅತಿಕ್ರಾಂತ ಆರ್ ಚಮಿ ಮತಿಕ್ರಾಂತ ಆರ್ ಚಮು ಮತಿಕ್ರಾಂತ ಸೊ ಯು ಕೆನಾಟ್ ಸೇ ದಟ್ ಅತಿ ಚಮು ಇಸ್ ನಿತ್ಯ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ ಓಕೆ ಇಟ್ ವಾಸ್ ದ ಚಮು ಶಬ್ದ ವಿಚ್ ವಾಸ್ ನಿತ್ಯ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ ಆ್ಯಂಡ್ ಹ್ಯಾಡ್ ನದಿ ಸಮಯ ದೇರ್ ಇಸ್ ಅ ವಾರ್ತಿಕ ಸೇಯಿಂಗ್ ಪ್ರಥಮ ಲಿಂಗ ಗ್ರಹಣಂ ಚ ಇನ್ ಯೂಸ್ ತ್ರಾಖ್ಯೋ ನದಿ ಫಾರ್ ನದಿ ಸಮಯ ವಿ ಆಲ್ಸೋ ಕನ್ಸಿಡರ್ ದ ವಿ ಕನ್ಸಿಡರ್ ದ ಒರಿಜಿನಲ್ ವರ್ಡ್ ಫಾರ್ ಚಮು ಇತ್ಯಸ್ಯ ನದೀ ಸಂಯಾಯ ಸತ್ವಾತ್ ಪ್ರಥಮಲಿಂಗಗ್ರಹಣಂ ಚ ಇತಿ ವಾರ್ತಿಕೇನ ಉಪಸರ್ಜನತ್ವೇಪಿ ಅತಿಚಮು ಶಬ್ದಸ್ಯ ನದೀ ಸಂಯ ಅಸ್ತಿ ಸೊ ನೌ ಅತಿಚಮು ಶಬ್ದ ಹ್ಯಾಸ್ ನದೀ ಸಂಯ ಅಂಡ್ ಊಕಾರ ಇಸ್ ನಾಟ್ ಫ್ರಮ್ ಅ ಧಾತು ಓಕೆ ಊಕಾರ ಇಸ್ ಫ್ರಮ್ ದ ಸ್ತ್ರೀ ಪ್ರತ್ಯಯ ಊಂ ಪ್ರತ್ಯಯ ಸೊ ಇಟ್ ಇಸ್ ನಾಟ್ ಅ ಧಾತು ತದಾ ಕಿಂ ಭವತಿ ಹೇ ಅತಿಚಮು ನದೀ ಸಂಯ ಪ್ರಯುಕ್ತಾನಿ ಕಾನಿ ಕಾರ್ಯಾಣಿ ಅಂಬಾರ್ಥ ನದ್ಯೋರ್ ಹ್ರಸ್ವಃ ಸಂಬುದ್ಧೋ ಪರತಃ ಅಂಬಾರ್ಥಾನಾಂ ನದ್ಯಂತಾನಾಂ ಹ್ರಸ್ವೋ ಭವತಿ ಹೇ ಅತಿಚಮೂಸ್ ಇತಿ ಸ್ಥಿತಿ ಅಂಬಾರ್ಥ ನದ್ಯೋರ್ ಹ್ರಸ್ವಃ ಇತಿ ಹ್ರಸ್ವಃ ಹೇ ಅತಿಚಮೂಸ್ ಏನ್ ಹ್ರಸ್ವಾತ್ ಸಂಬುದ್ಧೇ ಹೇ ಇತ್ತನೇನ ಸಂಬುದ್ಧಿ ಲೋಪೇ ಹೇ ಅತಿಚಮು ಇ ರೂಪಂ ದಟ್ ಇಸ್ ಒನ್ ನದೀ ಕಾರ್ಯ ಓಕೆ ಅತಿಚಂ ವೈ ಅತಿಚಮೂ ಏ ಇತಿ ಸ್ಥಿತಿ ಚತುರ್ಥೇಕವಚನೆ ಪ್ರತ್ಯಯಸ್ಯ ಣಿತ್ವಾತ್ ಣೇ ಇತಿ ಪ್ರತ್ಯಯಃ ಣಿತ್ವಾತ್ ಣಿತಾಂ ಪ್ರತ್ಯಯಾನಾಂ ಆಣ್ ನದ್ಯಾಃ ಇತ್ಯನೇನ ಆಟ್ ಆಗಮಃ ಕ್ರಿಯತೆ ಅತಿಚಮು ಆ ಏ ಆ ಏ ಇತಿ ಸ್ಥಿತೆ ಆಟಶ್ಚ ಇತ್ಯನೇನ ವೃದ್ಧೌ ಐ ಅತಿಚಮು ಐ ಇಕೋ ಎಣಸಿ ಇತಿ ಅಣಾದೇಶೆ ಅತಿಚಂ ವೈ ಅತ್ರ ಆಡಾಗಮಃ ವಿಶೇಷಃ ನದೀ ಕಾರ್ಯಂ ಏವಮೇವ ಅತಿಚಂಬಾಃ ಪಂಚಮೀ ಷಷ್ಠಿ ಏಕವಚನೆ ಅತಿಚಮು ಅಸ್ ಇತಿ ಸ್ಥಿತೆ ಆಡಾಗಮೇ ಸವರ್ಣದೀರ್ಘೆ ಎಣಾದೇಶೆ ಅತಿಚಂಬಾಃ ಅತಿಚಮೂನಾಂ ಅತಿಚಮು ಆಂ ಇತಿ ಸ್ಥಿತೆ ಹ್ರಸ್ವ ನದ್ಯಾಪೋ ನುಟ್ ನದ್ಯಂತಾನಾಂ ನುಟ್ ಆಗಮಃ ಕ್ರಿಯತೆ ಅತಿಚಮೂನಾಂ ಞೇರ್ ಆಂ ಞೇಹ್ ಆಂ ನದೀ ಆಪ್ ನೀಭ್ಯಃ ಞೇಹ್ ಆಂ ಇತಿ ಆದೇಶಃ ಅತಿಚಮು ನಿ ಇತಿ ಸ್ಥಿತೆ ತಸ್ಯಾಮಾದೇಶೆ ಅತಿಚಮು ಆಂ ಆಡಾಗಮಃ ಆಟಶ್ಚ ಇತಿ ವೃತ್ತಿಃ ಅನಂತರಂ ಇಕೋ ಎಣಸೀತೆ ಅಣಾದೇಶೆ ಅತಿಚಂವಾಂ ಸೊ ದೇರ್ ಆರ್ ಫೋರ್ ಕಾರ್ಯಸ್ ವಿಚ್ ಡಿಪೆಂಡ್ ಆನ್ ನದಿ ಸಂಯ ಅಂಬಾರ್ಥ ನದ್ಯೋ ಹ್ರಸ್ವಃ ಆಣ್ ನದ್ಯಾಃ ಹ್ರಸ್ವ ನದ್ಯಾ ಪೂನುಟ್ ಆ್ಯಂಡ್ ನೇರಾಂ ನದ್ಯಾಂ ನೀಭ್ಯಃ ಸೊ ದೀಸ್ ಫೋರ್ ವಿಲ್ ಹ್ಯಾಪನ್ ಇಫ್ ದೇರ್ ಇಸ್ ನದಿ ಸಂಯ ಸೊ ಸೊ ಅಜಾದಿಷು ಪ್ರತ್ಯಯು ಇಕೋ ಎಣಸೀತಿ ಎಣ್ ದಿಸ್ ಇಸ್ ನಾರ್ಮಲ್ ಸೊ ಯು ಹ್ಯಾವ್ ದ ಯೂಶುವಲ್ ಪೂರ್ವರೂಪ ಆ್ಯಂಡ್ ಸವರ್ಣ ಪೂರ್ವ ಸವರ್ಣ ದೀರ್ಘ ಇಸ್ ಆಲ್ಸೋ ದೇರ್ ಇನ್ ಅಡಿಷನ್ ವಾಟ್ ಎವರ್ ಇಸ್ ಮಾರ್ಕ್ಡ್ ಇನ್ ರೆಡ್ ಇಸ್ ವೇರ್ ವಿ ಹ್ಯಾವ್ ದ ನದಿ ಕಾರ್ಯ ಸಂಬುದ್ಧಿ ಹ್ರಸ್ವ ಆಡಾಗಮ ನುಡಾಗಮ ಆಮಾದೇಶಾಃ ನದಿ ಪ್ರಯುಕ್ತ ಕಾರ್ಯಾಣಿ ಸೊ ದಿಸ್ ಇಸ್ ದ ಸೆಕೆಂಡ್ ಟೈಮ್ ವೇರ್ ದೇರ್ ಇಸ್ ನೋ ಧಾತುತ್ವ ಸೊ ಎಂಡ್ ಇಸ್ ಬೈ ಇಕೋ ಎಣಸಿ ಆ್ಯಂಡ್ ಯು ಹ್ಯಾವ್ ಎನಿ ಆಲ್ ಕಾರ್ಯಸ್ ವಿಚ್ ಡಿಪೆಂಡ್ ಆನ್ ನದಿ ಸಮಯ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಯು ಹ್ಯಾವ್ ಊಕಾರಾಂತ ಪುಲ್ಲಿಂಗ ಖಲಪೂ ಶಬ್ದ ಖಲಾನ್ ಪುನಾತಿ ಖಲಾಹ ನಾಮ ದುಷ್ಟಾಹ ತಾನ್ ಪುನಾತಿ ಪವಿತ್ರೀಕರೋತಿ ಇತ್ಯರ್ಥ ಭೂಮಿ ಪವನೆ ಧಾತು ಪುಂಗ್ ಪೂಯ್ ಇತಿ ಉಭೌ ಧಾತು ಸ್ತಃ ಧಾತು ಕ್ವಿಪ್ ಪ್ರತ್ಯಯ ಕ್ರಿಯತೆ ಖಲಪೂ ಇತ್ಯವ ಯು ಶುಡ್ ರಿಮೆಂಬರ್ ಕ್ವಿಪ್ ವೆನೆವರ್ ವಿ ಆಡ್ ಇಟ್ ಇಟ್ಸ್ ಅ ಸರ್ವಾಪಹಾರಿ ಲೋಪ ಸೊ ಯು ಆಡ್ ಇಟ್ ದ ಕಕಾರ ಆ್ಯಂಡ್ ಪಕಾರ ಓ ಬೈ ಇತ್ ಸಮಯ ಆ್ಯಂಡ್ ವಕಾರ ಇಸ್ ಡಿಲೀಟೆಡ್ ಬೈ ವೇರಪೃಕ್ತಸ್ಸ ದರ್ ಇಸ್ ನೋ ಕಾರ್ಯ ಹಿಯರ್ ಇನ್ ದಿಸ್ ಪರ್ಟಿಕ್ಯುಲರ್ ಕೇಸ್ ದರ್ ಇಸ್ ನೋ ಕಾರ್ಯ ಫಾರ್ ದ ಪ್ರಕೃತಿ ಸೊ ಇಟ್ ರಿಮೈನ್ಸ್ ಆಸ್ ಖಲಪು ಇತಿ ಊಕಾರಾಂತಂ ಪ್ರಾತಿಪದಿಕಂ ಬಟ್ ದ ಊಕಾರ ಇಸ್ ಫ್ರಮ್ ಅ ಧಾತು ಹೂ ಇತಿ ಧಾತು. ಸೊ ಧಾತೋಃ ಊಕಾರ. ಸೊ ವಾಟ್ ಹ್ಯಾಪನ್ಸ್, ಫಲಪೂಸ್ ಪ್ರಥಮೈಕವಚನೆ ಕಿಮಪಿ ನಾಸ್ತಿ, ಸ ಸುರೇಶೋರ್ಹು ಇತಿ ಋತ್ವಂ ವಿಸರ್ಗಃ ಫಲಪೂಃ. ಓಕೆ, ಔ ಪ್ರತ್ಯಯ ಪರೆ ಕಿಂ ಭವತಿ. ಸೊ ವಾಟ್ ವಿಲ್ ಹ್ಯಾಪನ್ ವೆನ್ ಖಲಪು ಇಸ್ ಫಾಲೋಡ್ ಬೈ ಔ ಪ್ರತ್ಯಯ, ಖಲಪು ಔ ಇತಿ ಸ್ಥಿತೆ, ವಾಟ್ ಶುಡ್ ಹ್ಯಾಪನ್, ಐ ಮೀನ್ ವಾಟ್ ಆರ್ ದ ಪಾಸಿಬಿಲಿಟೀಸ್ ಆಫ್ ವಿಚ್ ಐ ಪ್ರೆಸೆಂಟ್. ಓಕೆ, ಸೊ ವಾಟ್ ಈಸ್ ದ ಫಸ್ಟ್ ಥಿಂಗ್ ದಟ್ ಕುಡ್ ಹ್ಯಾಪನ್, ವಾಟ್ ಆರ್ ದ ಪಾಸಿಬಿಲಿಟೀಸ್ ಆಫ್ ಸೂತ್ರಾಸ್ ಅಪ್ಲೈಂಗ್. ಸೊ ವೆನ್ ಎವರ್ ವಿ ಆರ್ ಕನ್ಸಿಡರಿಂಗ್ ಪಾಸಿಬಿಲಿಟೀಸ್, ವಿ ಶುಡ್ ಗೋ ಫ್ರಮ್ ದ ಮೋಸ್ಟ್ ಜನರಲ್ ಸೂತ್ರ. ಓಕೆ, ಸೊ ವಿಚ್ ಇಸ್ ದ ಜನರಲ್ ಸೂತ್ರ ವಿಚ್ ವುಡ್ ಅಪ್ಲೈ ಇಫ್ ಇಟ್ ಇಸ್ ಖಲಪು ಔ. ಎಣ್ ಆದೇಶ ಬೈ ವಿಚ್ ಸೂತ್ರ? ಓಕೆ, ಸೊ ಇಕೋ ಎಣಚಿ ಇಸ್ ದ ಫಸ್ಟ್ ಸೂತ್ರ ವಿಚ್ ಕುಡ್ ಅಪ್ಲೈ ಇಫ್ ಯು ಜಸ್ಟ್ ಹ್ಯಾವ್ ಉಕಾರ ಅಂಡ್ ಔಕಾರ, ವೆರ್ ಎವರ್ ಉಕಾರ ಇಸ್ ಫಾಲೋಡ್ ಬೈ ಔ ವಿಥೌಟ್ ಎಕ್ಸ್ಪೆಕ್ಟಿಂಗ್ ಎನಿಥಿಂಗ್ ಎಲ್ಸ್, ವಾಟ್ ವುಡ್ ಹ್ಯಾಪನ್ ಇಸ್ ಎಣಾದೇಶ. ಸೊ ಇಕೋ ಎಣಚಿ ಇತಿ ಎಣಾದೇಶೆ ಪ್ರಾಪ್ತೆ, ವಾಟ್ ವುಡ್ ಓವರ್ ರೂಲ್ ಎಣ್ ಇನ್ ದಿಸ್ ಕೇಸ್? ಸೊ ದೆನ್ ವಿ ಗೋ ಟು ಸ್ಪೆಸಿಫಿಕೇಶನ್ಸ್. ಕಿಂ ಭವೇತ್, ಇಕೋ ಎಣಚಿ ಇತಿ ನ ಭವತಿ, ಎಣಾದೇಶಂ ಬಾಧಿತ್ವ ಕಿಂ ಭವಿತುಂ ಅರ್ಹತಿ? ಓಕೆ, ಇಟ್ಸ್ ನಾಟ್ ಡೈರೆಕ್ಟ್ಲಿ ಉವಂಗ್. ಬಿಫೋರ್ ಉವಂಗ್, ಇಸ್ ದರ್ ಎನಿ ಅದರ್ ಸೂತ್ರ ವಿಚ್ ಕುಡ್ ಅಪ್ಲೈ ಹಿಯರ್? ಸೊ ಇಫ್ ಯು ಹ್ಯಾಡ್ ಶಂಭು ಔ ಕಿಂ ಭವತಿ ಹೇಮ? ರೈಟ್, ಎಕ್ಸಾಕ್ಟ್ಲಿ. ಸೊ ಅಕಃ ಪ್ರಥಮ ದ್ವಿತೀಯಯೋಃ ಅಚಿಪರೆ. ಸೊ ಸಿನ್ಸ್ ದಿಸ್ ಇಸ್ ಪ್ರಥಮ ವಿಭಕ್ತಿ, ಪ್ರಥಮಯೋಃ ಪೂರ್ವಸವರ್ಣಃ ಇತ್ಯನೇನ ಪೂರ್ವಸವರ್ಣದೀರ್ಘಃ ಭವಿತುಂ ಅರ್ಹತಿ. ಸೊ ಸಿನ್ಸ್ ಇಟ್ ಇಸ್ ಪರಸೂತ್ರ, ಇಕೋ ಎಣಚಿ ಇತ್ಯಸ್ಯ ಪರ ಇತ್ಯಸ್ಮಾತ್ ಪರತ್ವ ಪ್ರಥಮಯೋಃ ಪೂರ್ವಸವರ್ಣಃ ಇತಿ ಪೂರ್ವಸವರ್ಣದೀರ್ಘಃ ಭವಿತುಂ ಅರ್ಹತಿ. ಸೊ ವಿಲ್ ಪೂರ್ವಸವರ್ಣದೀರ್ಘ ಹ್ಯಾಪನ್? ಇಫ್ ನಾಟ್, ವೈ ನಾಟ್? ಪೂರ್ವಸವರ್ಣದೀರ್ಘ ಕುತೋ ನ ಭವತಿ? ಸೊ ಯಾ, ಹಿಮಾ ಸೇಸ್ ನಾದಿಚಿ, ಇಟ್ ಇಸ್ ನಾಟ್ ನಾದಿಚಿ. ಪೂರ್ವಸವರ್ಣದೀರ್ಘಸ್ಯ ನಿಷೇಧ ವಿದ್ಯತೆ ದೀರ್ಘಾಜಸಿ ಚ, ರೈಟ್, ಬಿಕಾಸ್ ದಿಸ್ ಇಸ್ ನಾಟ್ ಆತ್, ಅವರ್ಣಾದಿಚಿ ಪರೇ ನಾದಿಚಿ ಇತಿ ನಿಷೇಧ. ದೀರ್ಘಾತ್ ಜಸಿ ಚ, ದೀರ್ಘಾತ್ ಜಸಿ ಇಚಿ ಚ ಪರೆ. ಸೊ ಇಫ್ ದೀರ್ಘ ಇಸ್ ಫಾಲೋಡ್ ಬೈ ಜಸ್ ಆರ್ ಇಚ್ ವಿಚ್ ಇಸ್ ಔ, ತದಾ ಪೂರ್ವಸವರ್ಣದೀರ್ಘಸ್ಯ ನಿಷೇಧ ಅಸ್ತಿ. ಸೊ ಪೂರ್ವಸವರ್ಣದೀರ್ಘ ನ ಭವತಿ, ಪುನಃ ಇಕೋ ಎಣಚಿ ಇತ್ಯನೇನ ಎಣಾದೇಶ ಪ್ರಾಪ್ನೋತಿ, ತದಾನೀಂ ಅಚಿಷ್ಣು ಧಾತು ಭ್ರುವಾಂ ಯೋರ್ ಇಯಂಗ್ ವಂಗೌ. ದಿಸ್ ಇಸ್ 7477, ನಾಟ್ 64. ಸಪ್ತಮಾಧ್ಯಾಯೇ ಅಚಿಷ್ಣು ಧಾತು ಭ್ರುವಾಂ ಯೋರ್ ಇಯಂ ಉಮಂಗೌ ಇತ್ಯನೇನ ಉವಂಗಾದೇಶ. ಅಚಿ, ವೆನೆವರ್ ದರ್ ಇಸ್ ಎನ್ ಅಜಾದಿ ಪ್ರತ್ಯಯ, ಇಫ್ ಇಟ್ ಇಸ್ ಶ್ನು ಧಾತು ಭ್ರುವಾಂ, ಉವರ್ಣಾಂತಃ ಯಹ ಧಾತು, ಶ್ನು ಪ್ರತ್ಯಯಾಂತಃ ಭ್ರು ಇತಿ ಶಬ್ದಶ್ಚ. ಓಕೆ, ಸೊ ಉವರ್ಣಾಂತಃ ಯಹ ಧಾತು ತಸ್ಯ ಉಕಾರಸ್ಯ ಅಚಿ ಪರೇ ಅಜಾದೌ ಪ್ರತ್ಯಯೇ ಪರೇ ಉವಂ ಇತ್ಯಾದೇಶ ಭವತಿ. ಸೊ ವಿ ಹ್ಯಾಡ್ ಎಣ್ ಇನಿಷಿಯಲಿ, ದೆನ್ ದರ್ ಇಸ್ ಪಾಸಿಬಿಲಿಟಿ ಆಫ್ ಪೂರ್ವಸವರ್ಣ ದೀರ್ಘ which is negated by Deetha Jasicha. So we came back to Yen, but Yen was overruled by Achishna Dhatu Bhruvam Yor Iyangu, which is a Parasutra. Okay. Now, we had to have Uvang. There is another sutra, O Supi. Padadvayam, Ohu Supi. Achishnudhatu bhruvam ityataha achi ityanu vartate. Inoyan iti sutrat yan ityanu vartate. Eranekacho sanyoga purvasya iti sutrat anekachaha asanyoga purvasya ityanu vartate. Kahartaha धात्वयव संयोगपूर्वो न भवति यः उवर्णः ओहु यथा शंभु इत्यस्य षष्ठी एकवचने शंभोः तथा उ इति प्रातिपदिकस्य षष्ठी एकवचने ओहु इति रूपम् हौ डू वी गेट ओहु का प्रक्रिया उ इत्यस्य षष्ठी विभक्तौ ओहु इति उक्तं प्रक्रिया का How do we get Ohu from U? U iti hraswantam pratipadikam. Anybody? Like Shambhu. It's very easy. Okay. Shadagopanji. Exactly. Prakriya ka. Okay, Bhavati. Which is the Prakritihi ka Pratyah kaha. Sorry. I can just try. Pratyaya. Which is the pratyaya for Shashti Ekavachana? As. Nas pratyaya. As. So, U. As. It is the. Okay. Guru As. It is the Kim Bhavati. Exactly. Gher niti. Ghisamya vidyate. Sheshoghya sakhi ityanena. So, ghisamya yaha sattvate. Gher niti. Iti gunaha. Gune krate kim bhavati. Ukarasya gunatve. Okaraha. So, o as. Anantaram. Guru as the state kim bhavet. There is a purva rupa, right? Nasinga soshta. Engaha nasinga so rati pare. So when an ing is followed by the akara of ngasi or ngas, there is a purva rupa. So purva rupa is ati kim bhavati? Os. O as it is ati os. Rutve visarge ohu. Iti rupa. Okay. So ohu ityasya uvarnasya ityarthaha. So dhatvavayava sanyoga purvo na bhavati yaha uvarnaha. Atha dhatau sanyogaha na bhavet. Uvarnat prak sanyogaha na bhavet. तदंतः यह धातुः तदंतस्य अनेकाचः अंगस्य अंगम अनेकाच भवेत् तदा यण् भवति अजादौ सुपि व्हेनेवर इट इज फॉलोड बाय अ सुप प्रत्यय व्हिच इज आल्सो अजादि एरनेकाचो संयोग पूर्वस्य अस्य च अयमेव भेदः सुपि ओ सुपि इति यणादेशः सुप्रत्यये परतः एव भवति एरनेकाचो संयोग पूर्वस्य इति यण् तु सुप्रत्यये परेपि भवति तिङ् प्रत्यये परेपि भवति सर्वत्र भवति ओके सो एरनेका च संयोगपूर्वस्य इज मोर जेनेरिक सो यू यू कैन अप्लाई इट एनीवेयर वेयर द कंडीशंस आर सैटिस्फाइड ओ सुपि अप्लाइज ओनली इफ द प्रत्यय इज अ सुप प्रत्यय तत्र एरणेकाचः इत्यत्र वार्तिकमपि पठितं गतिकारकेतरपूर्वपदस्य यण् नेष्यते यत्र गतिपूर्वपदं कारकपूर्वपदं वा भवति तत्रैव यणादेशः अन्यत्र यण् न भवति सो गति यु नो इट् इस् फार् नौ यु केन् कन्सिडर् इट् एस् एन् उपसर्ग उपसर्गाः क्रियायोगे गतिश्च प्रादयः क्रियायोगे उपसर्गसंज्ञाः गतिसंज्ञाश्च स्युः सो गतिसंज्ञा अस्ति चेत् पूर्वपदस्य अथवा कारकत्वम् अस्ति चेत् तत् रिमेम्बर् वि आर् डीलिङ्ग् वित् द खलपू शब्द खलान् पुनाति दुष्टान् पवित्रीकरोति दुष्टान् इति द्वितीया बहुवचनं कर्मकारकं रैट् दुष्टान् पवित्रीकरोति खलान् इति कारकपूर्वपदं सो गतिकपूर्वपदमस्ति चेत् अथवा कारकपूर्वपदमस्ति चेत् यण् भवति तदितरपूर्वपदस्य यण् न भवति तथा तत्र यथा तथा अत्रापि सो इदानीम् अस्य कारकपूर्वपदत्वात् यण् भवति खलपू औ इति स्थिते उवङ् अचिष्णुधातु भ्रुवाम् इति उवङ्गं बाधित्वा ओस्सुपि इत्यनेन यणादेशः खलप्वौ खलप्वः इत्यादि सो नो एव्रिवेर् अचारिषु प्रत्ययेषु सर्वत्र ओस्सुपि इति यणादेशः एवं सुल्वादयः दिस् इस् अदर् वर्ड्स् लैक् सुलूः सुष्ठु लुनाति लूञ्छेदने इति धातुः सुलू इत्यस्ति धातोः ऊकारः संयोगः नास्ति सुलु इति अनेकाच् अङ्गं सो वेनेवर् वि आर् अप्लैङ्ग् इट् चेक् आल् कण्डीशन्स् आर् साटिस्फैड् सो धात्ववयवसंयोगपूर्वो न भवति यः उवर्णः अत्र उवर्णः संयोगपूर्वः नास्ति तदन्तः धातुः लू इति धातुः तदन्तस्य अनेकाचः अङ्गस्य सुलु इति अनेकाच् अङ्गस्य अजादौ सुप्रत्यये सुलु औ इति स्थिते यण् भवति सुल्वौ सुल्वः एण्ड् दिस् इस् गति रैट् सुष्ठु लुनाति इत्यत्र सु इत्यस्य गतिसंज्ञा अस्ति सो गतिपूर्वकत्वात् यणादेशः भवति प्रश्युसे उकारान्तःपुल्लिङ्गः खलपू शब्दः सर्वत्र अजादिषु प्रत्ययेषु ओस्सुपि इति यण् नोटिस् अमिपरेपि यणादेशः शशिपरेपि यण्णेव बिकास् ओस्सुपि इस् इन् द सेवेन्थ् चाप्टर् इट् ओवर् रूल्स् अमिपूर्वः एण्ड् प्रथमयोः पूर्वसमणः इकोयणचि इति 6177 अमिपूर्वः इस् 6117 ऐ थिङ्क् एण्ड् प्रथमयोः पूर्वसवर्णः 6112 सो इकोयणचि इति यत्र यणादेशः तत्र अमिपूर्वः प्रथमयोः पूर्वसवर्णदीर्घ प्रथमयोः पूर्वसवर्णः इति प्रवर्तेते बोत् सूत्रस् अप्लै बट् वेन् वि आर् डूयिङ्ग् यण् यूसिङ्ग् ओस् सुपि दिस् यण् ओवर् रूल्स् बोत् अमिपूर्वः एण्ड् प्रथमयोः पूर्वसवर्णः सो एव्रिवेर् सर्वत्र अजादिषु प्रत्ययेषु ओसुपि इति यण् दर् इस् नो अदर् कार्य सो यु सी इफ् इट्स् हलादि दर् इस् नो कार्य अट् आल् खलपु भ्यां खलपु भिस् एट्सेट्रा इफ् इट् इस् अजादि वि डु ओसुपि इति यण् वेरि वेरि ईज़ि ओके नौ वि गो टु द दलकृत्य ओसुपि इत्यस्य दलकृत्यम् उच्यते अनेकाचः किम् एहे अनेकाचः असंयोगपूर्वस्य इत्यतः अनेकाच् इति अनुवर्तते असंयोगपूर्वस्य इत्यपि अनुवर्तते अनेकाचः इति किमर्थम् इति चेत् यत्र अङ्गम् एकाच् वेर् द अङ्ग इस् इस् द प्रातिपदिक हियर् हेज़् अ सिङ्गल् अच् सिङ्गल् स्वर तत्र ओस्सुपि इति यण् न भवति लूः लुवौ लुवः लुनाति इति लूः जस्ट् सम्बडि हु कट्स् इत्यर्थे कर्तरि क्विप् प्रत्ययः क्रियते सो धातु इस् आल्सो लु प्रातिपदिकमपि लु इत्येव तस्मात् सुप्रत्ययेषु कृतेषु यद्यपि संयोगपूर्वत्वं नास्ति तथापि अनेकाच्त्वं नास्ति इट् इस् एन् एकाच् ऊकारः एक एव अच् अनेकाच्त्वाभावात् अत्र यण् न भवति सो यण् न भवति चेत् एस् यु सेड् इफ् इट् इस् अ धातु देर् आर् ओन्ली टु आप्शन्स् इदर् यु हाव् यण् आर् यु हाव् उवङ् यत्र यणः प्राप्तिः नास्ति तत्र उवङ् अचिष्णुधातुभ्रुवां युवोरियङ् इत्यनेन उवङादेशे लुः लुवौ लुवः अन्यानि रूपाणि समानानि यु शुड् रिमेम्बर् दट् वेर् एवर् देर् वास् यण् देर् वुड् बि उवङ् दट् इस् आल् धात्ववयव इति किं सो असंयोगपूर्वस्य इत्यस्ति वृत्तौ सूत्रार्थे किं लिखितं धात्ववयव संयोगपूर्वो न भवति यः उवर्णः सः संयोगः धात्ववयवः भवेत् इत्युक्ते उल्लूः उल्लुनाति लू इत्यस्मात् धातोः उत् इति उपसर्गः ओके उत् लू इति स्थिते वाट् इस् द सन्धि हौ डु वि गेट् उल्लु वेन् दर् इस् उत् लु और् उद् लू इत्यस्ति उदित्युपसर्गः उद् लू इत्यस्ति कस्सन्धिः हेम् तोर्लि इत्यनेन परसवर्णः तवर्गस्य लकारे परे परसवर्णः इत्यनेन उल्लु इति भवति अत्र लकारद्वयस्य संयोगः विद्यते रैट् यु हेव् लु अण्ड् लु विच् इस् प्रिसीडिङ्ग् द उकार सो संयोगपूर्वः अस्ति देर् इस् संयोग किन्तु धात्ववयवसंयोगः नास्ति अयं संयोगः उपसर्गस्थस्य एकस्य वर्णस्य धातोः अपरः वर्णः सो द फस्ट् लकार बिलाङ्ग्स् टु द उपसर्ग द सेकेण्ड् लकार बिलाङ्ग्स् टु द धातु सो देर् इस् नो संयोग एक्साक्ट्लि दिस् इस् द सेम् एस् उन्नी देर् वि हेड् उतुनि देर् वि हेव् उतुलु सो सिन्स् द संयोग डस् नाट् बिलाङ्ग् टु द धातु एण्टैर्ली देर् इस् नो निषेध फार् यण् रैट् सो इफ् द संयोग बिलाङ्ग् टु द धातु देर् वुड् नाट् हेव् बीन् यण् बट् सिन् द संयोग डस् नाट् बिलाङ्ग् टु द धातु वि स्टिल् कन्सिडर् दिस् एस् असंयोगपूर्व सो असंयोगपूर्वः वर्णः अनेकाच् अङ्गं सो ओसुपि इत्यनेन यणादेशः भवति सो वि हेव् यण् बै ओसुपि सो इट् इस् उल्लूः उल्वौ उल्वः असंयोगपूर्वस्य किं धातौ संयोगः अस्ति चेत् किं भवति यण् न भवति उवङादेशः कटप्रूः कटप्रुवौ कटप्रुवः प्रुगतौ इति धातुः पकाररेफयोः संयोगः धातौ एव अस्ति सो दिस् संयोग एण्टैर्ली बिलाङ्ग्स् टु द धातु दट् इस् वै दर् इस् नो यण् यणः भावे उवङ् अचिष्टधातुभ्रुवाम् इत्यनेन उवङि कटप्रूः कटप्रुवौ कटप्रुवः Right? You notice, lu, there is nothing except uvang. Okay? The, everything is the same as we had for kalapu, except that wherever we had yan. Ami, shasi, sarvatra ajarishu pratyayeshu, achishnu dhatu bhruvam, ittyanena uvangadeshu bhavati. Lu shabdasya, katapru shabdasya, sarvesham. So you just have to decide, will it be yan or will it be uvang? गति इत्यादि किं गतिकारकेतरपूर्वपदस्य यण् नेष्यते इत्युक्तम् अर्थात् इफ् द पूर्वपद इस् नीदर् गति नार् कारक देन् देर् विल् नाट् बि यणादेश परमलूः परमलुवौ परमलुवः परमलू शब्द परमश्चासौ लूश्च लुनाति इति लूः लीहु कट्स् इस् काल्ड् लू देन् देर् इस् अ विशेषण फोर् लू परमः लूः इति कर्मधारयसमासः कारकत्वं नास्ति गतित्वमपि नास्ति तेन यण् न भवति गतिकारक इतरपूर्वपदस्य सो इफ् इट् इस् नीदर् गति नार् कारक यण् न भवति सो देर् इस् इफ् देर् इस् नो यण् इट् इस् उवङ् परमलूः परमलुवौ परमलुवः सुपि किम् ओः सुपि इति उक्तं किमर्थं लुलुवतुः इति दत्तं लुच्छेदने धातोः लिट्लकारे प्रथमपुरुषद्विवचने रूपं सो हेव् दिस् इस् अ तिङन्त लिट्लकार प्रथमाद्विवचने तस् प्रत्ययः तस्य अतुस् इति आदेशः लुलु अतुस् इत्यस्ति सो यु नोटिस् आल् अदर् कण्डीशन्स् आर् साटिस्फैड् important point when we are doing dalakritya is to satisfy that except this point all other conditions should be satisfied okay so sarvada tathaiva wherever it is dalakritya other than the point which is being contested for example the point which is being contested here is why should he say sup why did he have to mention sup that is the point of contention so all other conditions for the application of the sutra should be satisfied then only it can be given as an example as a pratyudaharana for this point okay if there are two three things which are missing ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಇಫ್ ಇಟ್ ವಾಸ್ ಪ್ರೂ ಧಾತು ಯು ಕೆನಾಟ್ ಗಿವ್ ದಟ್ ಆಸ್ ಎ ಪ್ರತ್ಯುದಾಹರಣ ಫಾರ್ ದಿಸ್ ಪಾಯಿಂಟ್ ಬಿಕಾಸ್ ದೇರ್ ಆರ್ ಅದರ್ ಕಂಡೀಷನ್ಸ್ ಆಲ್ಸೋ ಮಿಸ್ಸಿಂಗ್ ಸೊ ಲುಲು ಅತುಸ್ ಇತ್ಯಸ್ತಿ ಸೊ ಸಂಯೋಗ ನಾಸ್ತಿ ಧಾತ್ವವಯ ಸಂಯೋಗಪೂರ್ವೋ ನಭವತಿ ಯಹ ಉವರ್ಣ ತದಂತೋ ಯೋ ಧಾತುಃ ಲು ಇತಿ ಧಾತುಃ ತದಂತಸ್ಯ ಅನೇಕಾಚಃ ಅಂಗಸ್ಯ ಅತ್ರ ಅಂಗಂ ಭವತಿ ಲುಲು ಇತಿ ಅಜ್ ದ್ವಯಂ ಅಸ್ತಿ ಏಕಃ ಹ್ರಸ್ವೋ ವರ್ಣಃ ಅಪರಃ ದೀರ್ಘೋ ವರ್ಣಃ ಸೊ ಆಲ್ ಅದರ್ ಕಂಡೀಷನ್ಸ್ ಆರ್ ಸ್ಯಾಟಿಸ್ಫೈಡ್ ಅಜಾದಿಃ ಪ್ರತ್ಯಯಃ ಅಪಿ ಅಸ್ತಿ ದ ಪ್ರತ್ಯಯ ಇಸ್ ಅಜಾದಿ ಬಟ್ ಇಟ್ ಇಸ್ ನಾಟ್ ಸುಪ್ ಅಯಂ ತಿಂಗ್ ಪ್ರತ್ಯಯಃ ನತು ಸುಪ್ ಪ್ರತ್ಯಯಃ ತಸ್ಮಾದ್ ಅತ್ರ ಯಣಾದೇಶ ನ ಭವತಿ ಉವಂಗ್ ಉವಂಗೀಕೃತೆ ಉವಂಗ್ ಡಸ್ ನಾಟ್ ಹ್ಯಾವ್ ದಟ್ ಥಿಂಗ್ ಇಟ್ ಡಸ್ ನಾಟ್ ಹ್ಯಾವ್ ಸುಪಿ ಇಟ್ ಡಸ್ ಸೇಸ್ ಎನಿ ಅಜಾದಿ ಪ್ರತ್ಯಯ ಸೊ ಅತ್ರ ಉವಂಗೀಕೃತೆ ಲುಲುವತುಹು ಇತಿ ಭವತಿ ಓಕೆ ದಟ್ ಈಸ್ ಅಬೌಟ್ ಓಸ್ ಸುಪಿ ನೋ ದೇರ್ ಆರ್ ಸಮ್ ಫ್ಯೂ ಅದರ್ ಉಕಾರಾಂತಸ್ ಉಕಾರಾಂತ ಪುಲ್ಲಿಂಗ ಸ್ವಭೂ ಶಬ್ದ ಸ್ವಸ್ಮಾದ್ ಭವತಿ ಬಾರ್ನ್ ಔಟ್ ಆಫ್ ಒನ್ ಸೆಲ್ಫ್ ಇಸ್ ಸ್ವಭೂ ಭೂ ಸತ್ತಾಯಾಮ್ ಇತಿ ಧಾತುಃ ತಸ್ಯ ಕ್ವಿಪ್ ಪ್ರತ್ಯಯ ಸ್ವಭೂ ಇತ್ಯಸ್ತಿ ನ ಭೂ ಸುಧಿಯೋಹು ಇತಿ ನಿಷೇಧ ಏರನೇಕಾಚ ಸಂಯೋಗಪೂರ್ವಸ್ಯ ಓಸುಪಿ ನ ಭೂ ಸುಧಿಯೋಹು ಐವ್ ಆಲ್ರೆಡಿ ಸ್ಟಡಿಡ್ ದಿಸ್ ಫಾರ್ ಸುಧೀ ಶಬ್ದ ಸುಧೀ ಶಬ್ದಸ್ಯ ಯಣಾದೇಶೋ ನ ಭವತಿ ಭೂ ಇತ್ಯಂತಸ್ಯ ಅಂಗಸ್ಯಾಪಿ ಯಣಾದೇಶೋ ನ ಭವತಿ ಸಿನ್ಸ್ ಇಟ್ ಇಸ್ ಭೂ ದರ್ ಇಸ್ ನೋ ಎಣ್ ಅದರ್ ಕಂಡೀಷನ್ಸ್ ಆರ್ ದೇರ್ ಉಕಾರಾಂತ ಅಸಂಯೋಗಪೂರ್ವ ಅನೇಕಾಚ್ ಸುಪ್ರತ್ಯಯ ಸರ್ವಮಸ್ತಿ ತಥಾಪಿ ನ ಭೂ ಸುಧಿಯೋ ಇತಿ ನಿಷೇಧಾತ್ ಎಣ್ ನ ಭವತಿ ಸ್ವಭೂವೌ ಸ್ವಭೂವಃ ಎಣಃ ಭಾವೇ ಸರ್ವತ್ರ ಉವಂಗೇವ ಸೊ ಸ್ವಭೂಃ ಸ್ವಭೂವೌ ಸ್ವಭೂವಃ ಏವಂ ಸ್ವಯಂಭೂಃ ಸ್ವಯಂ ಭವತಿ ಇತಿ ಸ್ವಯಂಭೂಃ ಸ್ವಯಂಭೂವೌ ಸ್ವಯಂಭೂವಃ There is also another word called Varshabhu. Ukarantaha pullingaha Varshabhu shabdaha. Varshasu bhuhu ityarthaha. That which is born or which exists during Varsha. Varshakala, which is the rainy season. Varshasu bhavati ityarthe. Varshabhu bhudhatohu kvip. Varshabhu ityasya mandokaha ityarthaha. It means a frog. Frogs breed in the rainy season. So that is why it is called Varshabhu. ನೌ ಅತ್ರಾಪಿ ಭೂ ಇತ್ಯಸ್ತಿ ಸೊ ದಿಸ್ ಇಸ್ ಆಲ್ಸೋ ಭೂ ನ ಭೂ ಸುಧಿಯೋಹು ಇತಿ ಎಣಃ ನಿಷೇಧ ಅಸ್ತಿ ಸೊ ವಿ ಕೆನಾಟ್ ಡೂ ಎಣ್ ಹಿಯರ್ ಬಿಕಾಸ್ ಆಫ್ ನ ಭೂ ಸುಧಿಯೋಹು ಬಟ್ ದ ಫಾರ್ಮ್ ಹ್ಯಾಸ್ ಎಣ್ ವರ್ಷಾಭೂಃ ವರ್ಷಾಭ್ವೌ ವರ್ಷಾಭ್ವಃ ಇತಿ ರೂಪಂ ದ ರೂಪೇ ಎಣಾದೇಶ ಶ್ರೂಯತೆ ತಸ್ಮಾತ್ ನ ಭೂ ಸುಧಿಯೋಹು ಇತಿ ಎಣಃ ನಿಷೇಧೇ ಪ್ರಾಪ್ತೆ ವರ್ಷಾಭ್ವಶ್ಚ ಇತಿ ಸೂತ್ರಂ ಸೊ ವರ್ಷಾಭ್ವಃ ಚ ಸೊ ಸಿ ಇನ್ ದ ಸೂತ್ರ ಇಟ್ ಸೆಲ್ಫ್ ವರ್ಷಾಭ್ವಃ ಇತ್ಯತ್ರ ಇವ ಎಣಾದೇಶ ಅಸ್ತಿ ಸೊ ಅಚಿಷ್ಣು ಧಾತು ಭ್ರಮಾಮ್ ಇತ್ಯತಃ ಅಚಿ ಇತಿ ಅನುವರ್ತತೆ ಇಣೋ ಎಣ್ ಇತ್ಯತಃ ಎಣ್ ಇತಿ ಓಸ್ಸುಪಿ ಇತಿ ಅನುವರ್ತತೆ ಅಸ್ಯ ಉವರ್ಣಸ್ಯ ಅಸ್ಯ ನಾಮ ವರ್ಷಾಭೂ ಶಬ್ದಸ್ಯ ಯಃ ಉಕಾರಃ ತಸ್ಯ ಎಣ್ ಸ್ಯಾತ್ ಅಚಿಸುಪಿ ಸೊ ದಿಸ್ ಇಸ್ ಅ ನಿಷೇಧ ಫಾರ್ ದ ನಿಷೇಧ ಐ ಮೀನ್ ಟು ಓವರ್ ರೂಲ್ ದ ನಿಷೇಧ ನ ಭೂ ಸುಧಿಯೋಹು He had to create a new sutra, which says Varshabhvashcha. So for Varshabhu, even though it ends in Bhu, there is Yen. Varshabhuhu, Varshabhvau, Varshabhvaha, Ityadini Rupani. So if you notice, the actual prakriya stopped long ago. There is only either Uvang or Yen. Now the process is only deciding where there is Uvang and where there is Yen. ಕುತ್ರ ಎಣ್ ಭವತಿ ಕುತ್ರ ಉವಂಗ್ ಭವತಿ ತಾವದೇವ ಪ್ರಕ್ರಿಯಾಯಾಮ್ ಅನ್ಯತ್ ಕಿಮಪಿ ನಾಸ್ತಿ ಸೊ ದೃಭತೀತಿ ದೃಂಭೂಹು ಓಕೆ ಸೊ ದೃಭೀ ಗ್ರಂಥೆ ಇತಿ ಧಾತುಃ ತೌಲಾದಿಕಃ ತಸ್ಯ ಅಂದು ದೃಂಭು ಜಂಬು ಕಫೇಲು ಕರ್ಕಂಧು ದಿಧಿಷು ಇತಿ ಉಣಾದಿ ಸೂತ್ರೇಣ ನಿಪಾತಿತಃ ಓಕೆ ಧಾತು ಇಸ್ ದೃಭ್ There is an aunadika pratyaya which is u. So there is a ready-made form as drumbhu. Okay. So there is the u pratyaya, there is a numagama. You have drumbhu iti shabdaha nipatitaha. So you should notice that the ukara is not from a dhatu. Right? यद्यपि भू इति श्रूयते तथापि धातुः भू इति नास्ति. सो दिस् इस् नाट् भू धातु, दिस् इस् दृभ् धातु. उ इति औणादिकः प्रत्ययः, सो इट् इस् नाट् अ धातु. दृम्भौ दृम्भः, दृम्भूं दृम्भौ दृम्भून्. So that is why, if you notice, the Kaumudi, he has given the second. Everywhere he has been giving only Drumbhau Drumbhaha. If he gives only that, he will not know what is the difference. That is why he gives the Ditya Vibhakti also. Drumbhum Drumbhau Drumbhun. So what do we make from this? Amipurvaha Prathamayoh Purvasavarnaha has been applied, which means the Yanadesha is by Iko Yanati and not by Osupi. यदि ओस्सुपि इति अणादेशः स्यात् तर्हि अमिपरेपि शशिपरेपि स्यात्, किन्तु नास्ति. अमिपरे अमिपूर्वः इति पूर्वरूपं कृतं, शशिपरे पूर्वसवर्णदीर्घः कृतः. कोऽर्थः? इकोयणसि इति अणादेशः तं बाधित्वा अमिशसि च पूर्वरूपं पूर्वसवर्णदीर्घश्च भवतः. सो सिन्स् ऊकारः धातोः नास्ति, सिन्स् दिस् इस् नाट् एन् ऊकारान्त धातु, अत्र अणादेशस्य प्रसक्तिरेव नास्ति. There is no yen by osupi. Sarvatra iko yenati iti yanadeshaha ajadishu pratyayishu. Shesham huhu vatid. So this belongs to the first type of ukarantas which we saw earlier, where it was iko yenati. No dhatutva, no nadi samya. There are a few more words in ukarantas. It is 6 now according to my time, so I think this will take another 10 minutes. So can I continue? There are just 2 more slides actually. So we'll see, and we'll finish ukarantas today. Drun iti nante himsarthe avyaye bhuvah kutu. What we saw was drumbhuhu, where there was a makara. Right? Now there is an avyaya called drun. Okay. Drun iti nante himsarthe avyaye. Drun himsayam ityarthaha. So it's a himsarthaka avyaya. So kasmat bhu tasmin upapade bhu iti dhatuh kvip pratyayah. The earlier one was dribh dhatu and u pratyaya. Here it is drin iti avyayam bhu iti dhatuh kvip pratyayah. So you have a pratipadika called drin bhu. Okay. So now this is a dhatu. Dhatu अस्य भू न भूसुधियोः इति यणः निषिद्धत्वात् अचिष्णुधातुभ्रुवाम् इति उवङ् प्राप्नोति, किन्तु मार्तिकं विद्यते दृङ्कर पुनः पूर्वस्य भूवो यण् वक्तव्यः इति वार्तिकम्. सो इफ् देर् इस् अ वर्षाभश्च वाज़् अ सूत्र टु ओवर् रूल् न भूसुधियोः, अत्र तु वार्तिकं विद्यते दृङ्कर पुनः पूर्वस्य भुवः. So if bhu dhatu is preceded by the word drin or kara or punaha, these three words, then there will be yanadesha, yand vaktavyaha. Nabhu sudhiyohu iti nishedho na bhavati, yanadesho bhavati. Bhavati chet drinvam drimvaha. So he gives again am and shas to show that the yand is by osupi. Osupi ittenena yanadeshaha khalapu vati. सर्वत्र अजादिषु प्रत्ययेषु ओसुपि इति अणादेशः. सिन्स् दिस् इस् भू धातु, तत्र दृभुधातुः उप्रत्ययः, अतः यण् वा उवङ् वा न भवति. एवं करभूः दृन् कर पुनः करात् करे वा भवति, करात् भवति. संथिङ्ग् विच् इस् बोर्न् फ्रोम् द हेण्ड् करे भवति, आर् विच् इस् इन् द हेण्ड् इस् काल्ड् करभू. ओके. करभ्वं करभ्वः. सो अत्रापि यण् भवति अनेन वार्तिकेन, दृङ्कर पुनः पूर्वस्य पुवो यण् वक्तव्यः. ओसुपि इति सूत्रे इदं वार्तिकम् अनेन वार्तिकेन यण् भवति. दीर्घपाठे तु कर एव कारः. दिस् वार्तिक देर् इस् अ पाठान्तरम् ओके वि द पाठान्तर विच् दीक्षितर् एक्सेप्ट्स् इस् दृन् कर पुनः पूर्वस्य बट् देर् इस् आल्सो ए पाठान्तर विच् सेस् दृन् कार पुनः पूर्वस्य ओके दीर्घपाठः द कर हस् बिन् रिप्लेस्ड् बै कार दृन् कार पुनः पूर्वस्य भुवो यण् वक्तव्यः इति वार्तिकं विद्यते. कार इत्यस्य कः अर्थः इति चेत् कर एव कारः वट् एवर् इस् काल्ड् कर तस् कार स्वार्थिकः प्रज्ञाद्यण् दर् इस् अ तथित प्रत्यय काल्ड् अण् विच् इस् विच् डस् नाट् चेञ्ज् द मीनिङ्ग् ओके सो इट् इस् नाट् कारक इट्स् ओन्लि कार इत्येव शब्दः स एव अर्थः करे भवति इत्यर्थे कार सो कारे भवति कारात् भवति इत्यर्थे कारभ्वं कारभ्वः सो इट् केन् ईदर् बि करभ्वं करभ्वः आर् कारभ्वं कारभ्वः ओके सो वेदर् डिपेण्डिङ्ग् आन् इफ् यु आर् टेकिङ्ग् अ ह्रस्वपाठ एस् दृन् कर पुनः पूर्वस्य आर् दीर्घपाठ एस् दृन् कार पुनः पूर्वस्य बट् यु शुड् रिमेम्बर् दट् बोत् इस् नाट् एक्सेप्टेड् यु केनाट् यूस् बोत् करभ्वम् एण्ड् कारभ्वम् दीर्घपाठे करपूर्वस्य उवङ्गेव इफ् यु आर् एक्सेप्टिङ्ग् दट् कार्तिक हेस् दीर्घ दृन् कार पुनः पूर्वस्य देन् फार् करभू इट् विल् बि करभुवं करभुवः फार् ह्रस्व इट् विल् बि उवङ्ग् एण्ड् फार् दीर्घ इट् विल् बि यण् ह्रस्वपाठे इफ् यु आर् एक्सेप्टिङ्ग् द ह्रस्वपाठ दृन् करपुनः पूर्वस्य इति यदि अङ्गीक्रियते करपूर्वस्य यण् देन् करभूः करभ्वं करभ्वौ करभ्वः इत्यत्र यण् कारभुवं कारभ्वः दीर्घान्तस्य तु और् दीर्घयुक्तस्य शब्दस्य तु उवङ् ओके सो डिपेण्डिङ्ग् आन् वाट् पाठ यु टेक् दीस् टु विल् वेरि इट् इस् नाट् यु केनाट् यूस् बोत् ओके सो इफ् यु आर् एक्सेप्टिङ्ग् द ह्रस्वपाठ देर् विल् बि यण् फार् ह्रस्व एण्ड् उवङ् फार् दीर्घ इफ् यु आर् एक्सेप्टिङ्ग् द दीर्घपाठ देन् देर् विल् बि यण् फार् दीर्घ एण्ड् उवङ् फार् ह्रस्व दृन् कर पुनः पूर्वस्य पुनर्भूः यौगिकः पुंसि इति दत्तं पुनर्भू शब्दः कः अर्थः पुनः भवति हि हु इस् बोर्न् अगेन् इत्यर्थः एक्चुलि द वर्ड् पुनर्भू इस् अ नित्यस्त्रीलिङ्ग ओके इट्स् अ स्पेशल् वर्ड् इट्स् अ रूढि पुनर्भूर्दिदिशु रूढा इति कोशात् सो ऐ होप् यु नो आल् दिस् इस् फ्रोम् द बालमनोरम वट् एवर् इस् इन् ग्रीन् व्याख्यातः सो बालमनोरमाकारः वदति ननु पुनर्भूः दिदिशुः ऊढा इति कोशात् दिस् इस् फ्रम् द अमरकोश पुनर्भूशब्दस्य स्त्रीलिङ्गत्वात् सो पुनर्भू शुड् नो दट् वर्ड्स् आर् आफ् टु टैप्स् वन् इस् यौगिक एक्चुलि देर् आर् फोर् टैप्स् यु हेव् योग रूढि योगरूढि एण्ड् यौगिकरूढि सो वर्ड्स् विच् आर् डिरेक्ट्लि वेर् यु आर् डिरैविङ्ग् फ्रम् अ निष्पत्ति फार् एक्साम्पल् लुनाति इति लूः हि हू कट्स् इस् काल्ड् अ लू वि काल् देम् एस् यौगिक दट् इस् योग मीन्स् अ शास्त्र सो युर् द डिरैवेशन् इस् फ्रम् अ धातु आर् फ्रम् अ दिस् सो वाट् एवर् इस् द मीनिङ्ग् आफ् द ओरिजिनल् धातु द सेम् मीनिङ्ग् वुड् बि रिटेन् दट् इस् काल्ड् अ यौगिक दिस् बट् देर् आर् केसस् where the yogika artha is different and the artha which is currently in vogue the prasiddha artha is different okay for example there is a word called kushala kushala iti shabdah vidyate the original meaning if you go to the vyutpatti of kushala it is kushan lunati he who cuts the kusha grass well is was called a kushala that is how we derive the vyutpatti okay but the today what does the word kushala mean it means somebody who is skilled Right? कुशलशब्दस्य स एव अर्थः कुशान् यः वस्तुतः लुनाति तस्य कुशल इति नोच्यते रैट् कुशल इस् फर्म्लि गिविङ्ग् द मीनिङ्ग् आफ् सम्बडि हू इस् स्किल्ड् ओके देर् इस् अ रिलेशन् सिन्स् कटिङ्ग् द कुशा ग्रास् रिक्वैर्ड् स्किल् देर् इस् अ मोडिफिकेशन् इन् द अर्थ बट् नौ दिस् इस् अ रूढ्यर्थ रूढि मीन्स् दट् इस् इन् प्राक्टिस् इन् द लाङ्ग्वेज् In Prayoga, it has got the modified meaning of somebody who is skilled. Okay. So there is Yoga and Rudhi. Now Punarbhu by Rudhi इट मीन्स वुमन हू इज मैरिड अ सेकेंड टाइम पुनः भवति पुनर्भूः दिदिशुः ऊढा इज ऑलरेडी मैरिड एंड हू इज मैरिंग अ सेकेंड टाइम दैट इज द मीनिंग ऑफ पुनर्भू रूढ़्यर्थ एंड इट इज अ नित्य स्त्रीलिंग ओके सो वेन इट इज अ नित्य स्त्रीलिंग ननु पुनर्भूः दिदिशुः ऊढा इति कोशात् पुनर्भू शब्दस्य स्त्रीलिंगत्वात् स्त्रीलिंगाधिकारे एव तन्निरूपणं युक्तम् So that word should actually come in strilinga. Zukara anta strilingas. How are you taking it up in the pullinga? Iti prashnaha. Ata eva dikshitaihi uchyate. Punarbhuhu yaugikaha pumsi. So we are not taking the rutyartha here. We are taking the only yogartha. Yogena kaha arthaha. Punaha bhavati. Punaha bhavati iti kriya nimittasya punarbhu shabdasya. So anybody who is born again can be called punarbhu. If you are taking only the yogika artha. So, pullingatva api asti. In such a case, it is also a pullinga. In rudhi, punarbhu is nitya strilinga. But by yoga artha, if you are just telling it as punaha bhavati ityeva artha, there is no extra connotation which is added by practice or by prayoga. So, in such a case, punarbhu can also be pullinga. Punarbhuhu yogika pumsi. Tada kim bhavati? पुनर्भूहु पुनर्भव पुनर्भवः दृङ्कर पुनः पूर्वस्य यण्वक्तव्यः इति वार्तिकेन यण् भवति पुनर्भव पुनर्भवः इत्यादीनि रूपाणि दृग्भू काराभू शब्दौ स्वयंभूवत् सो इफ् देर् इस् एनी अदर् वर्ड् विच् इस् डिरैव्ड् फ्रम् द धातु भू ओके दृशि भवति अथवा कारायां भवति वाट् एवर् द अर्थ इफ् भू हेस् क्विप् देन् देर् इस् नो यण् स्वयंभूवत् न भूसुधियोः इति यण् निषेधः द ओन्ली एक्सेप्शन्स् आर् देर् इस् वर्षाभू ओके वर्षाभश्च इति सूत्रेण यण् देर् इस् दृन्भू करभू पुनर्भू दृङ्कर पुनः पूर्वस्य भुवो यण् वक्तव्यः इति यण् दट्स् आल् दीस् आर् द ओन्ली फोर् एक्सेप्शन्स् अदर् देन् दीस् एनी अदर् वर्ड् विच् एण्ड्स् वित् भू स्वभू स्वयंभू दृग्भू काराभू एनिथिङ्ग् विल् नाट् गेट् यण् नभूसुधियोः इति निषेधान् सर्वत्र उवङ् स्वयंभुवौ काराभुवौ दृग्भुवौ एट्सेट्रा इति उदन्ताः सो देर् इन् द उकारान्त पुल्लिङ्गस् सो देर् इस् ओन्ली देर् आर् फोर् टैप्स् द फस्ट् वन् वास् हू हू देर् इस् नीदर् धातु संज्ञा नार् नदीकार्य द वर्ड्स् लैक् अतिचमु वेर् देर् वुड् बि नदीप्रयुक्तानि कार्याणि एण्ड् देन् देर् आर् cases where the ukara is derived from a dhatu. So there are two. If it is the dhatu has conditions satisfying the yan for o supi, then there would be yan. If the conditions are not satisfied, there would be uvang. Okay. Any questions? Yes, Ravichandran ji. Sutra number, I think. Oh, sorry. No. 6-4. Oh, sorry. Yeah, correct. It is 6-4. I'm sorry. Correct. I was correct. It is 6-4. I got confused. So, from Achishnu Dhatu Bhruvam, everything is in 6-4. Sorry for creating the confusion where there was none. It is 6-4. Okay. Any other questions? No? Okay. Since we have a long break between classes for these days, I thought that we could do some exercise for recapping what we have learnt. So there is a shloka. I want you to do two things. One is to break the sandhis and do the prakriya. Whatever exercise I give should be with sutras. Okay. So sutra sahitam sandhi vibhagaha. So wherever it applicable, split the words and give the sandhi along with sutra. First thing. And the second thing, for subantas. Okay, there is only one subanta there. do the prakriya. Okay, it's actually a very easy one. What we have just done. Guru reva gatir guru meva bhaje guru naiva sahasmi namo gurave na guroh paramam shishurasmi guror matirasti gurau mama pahi guro. Okay, so for this shloka, this actually has different forms of guru, of the pratiparika guru. So whatever is the word, derive those words, prakriya of those words, and sandhi, sandhichedha, yatra sambhavati tatra sandhichedha. Okay, so we'll discuss this next class. This is the homework, and then we'll move on to rakaranta words. ఏనాక్షరసమాం నాయమధిగమ్య మహేశ్వరాత్ కృత్స్నం వ్యాకరణం ప్రోక్తం తస్మై పాణినయే నమః మునిత్రయం నమస్కృత్య తదుక్తీష్ పరిభావ్య చ వైయాకరణ సిద్ధాంత కౌముదీయం విరచ్యతే.